नमस्कार मंडळी
मंडळी
ऐकणार या भाविक भक्तांना
बर
छगन चौगले यांचा नमस्कार
नमस्कार.
आमची कॅसेट संपूर्ण गोंधळ भाग पहिला
पहिला
आणि भाग दुसरा आपणास आवडला
बरोबर आहे.
तेव्हा भक्त मंडळी
मंडळी
आराधी मंडळी यांच्या आग्रहानुसार
बर
आम्ही संपूर्ण गोंधळ भाग तिसरा सादर करीत आहोत
करीत आहोत.
या संपूर्ण गोंधळ भाग तिसऱ्यात परडीचे महात्म्य
बर
जोगवा
असं
आणि गोंधळ
असं
ही माहिती गाण्यासह
बर
विंग्ज म्युझिक कंपनी सादर करीत आहे
करीत आहे.
पाहिला परसरामन पाहिला
रामन पाहिला परसरामन पाहिला
रामन पाहिला परसरामन पाहिला परसरामन पाहिला बनबाई धनुष जोडीला धनुष जोडीला बनबाई धनुष जोडीला
धनुष जोडीला बनबाई धनुष जोडीला धनुष जोडीला
आपल्या धर्मामध्ये
बर
आपल्या कुळस्वामीची पूजा करणे
करणे
हा महत्वाचा भक्ती मार्ग आहे. ज्या कुळात आपण जन्म घेतो
घेतो
त्या कुळाचा अभिमान बाळगतो
असं,
पण त्याच कुळातला
बर
जो कुळस्वामी असतो
असतो
तोच नेमका आपल्याकडून विसरला जातो.
शाबास.
तरी पण आपल्या कुटुंबापैकी
बर
काका मामा आजोबा आजी
वावा
किंवा भावकीतल्या वयस्कर माणसाकडून
माणसाकडून
आपल्या कुळस्वामी देवाची माहिती करून घ्यावी
घ्यावी.
एखाद्या देव कार्याची माहिती असणाऱ्या माणसाकडून
बर
गोंधळ आराधखाना
असं
किंवा नुसता पूजा मार्ग आरती
बर
हा कार्यक्रम करून घ्यावा
घ्यावा.
म्हणजे आपला कुळस्वामी आपल्यावर नाराज होणार नाही.
शाबास.
गोंधळाच्या वेळी
वेळी
आराध खाण्याच्या वेळी
बर
पहिला प्रथम नैवेद्य तयार झाल्यावर
झाल्यावर
त्याची पाच पावले करतात
करतात.
बकऱ्याचा बळी दिला असला तर खारा निवद एक ताट व पुरणपोळीचं एक ताट
बर
असं घेऊन परडीवाली बाई
बाई
आणि घरातील सर्व सुवासिनी बाया
बाया
यांना घेऊन मार्गावर जातात
जातात.
त्यावेळी हे गाणं आवडीनं म्हणतात
असं.
झाल्या तिने सांजा स्वयंपाक केला ताजा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा
उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा.
झाल्या तिने सांजा स्वयंपाक केला ताजा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा उघड आंबा दरवाजा आलाय
माझा
अंबा
अशा प्रमाणे
बर
नैवेद्य दाखवून पाच पावले झाल्यावर मारुक म्हणून घरी येतात।
घरी येतात,
घरी आल्यावर पाच पारड्या आराध्यांच्या सांगण्याप्रमाणे भरतात
भरतात।
संबळ वाजून गोंधळाकडून व आराध्याकडून आरती करतात
करतात।
आरती करताना त्या घर मालकाच्या बाईच्या किंवा शेजारणीच्या अंगात येण्याचा संभव असतो
असतो।
आणि अशा आरतीच्या वेळी कुणाच्या तरी अंगात येतेच
बरोबर आहे।
तेव्हा अशीच एका बाईच्या अंगात आल्यावर
आल्यावर
ती बाई काय म्हणते
काय म्हणते सांगा आम्हाला।
आया बाया नु माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका। आया बाया नु माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका।
प्रथेप्रमाणे निवद दावण आरती झाल्यावर
झाल्यावर
पाच सुवासिनी प्रथम जीव घालून गोंधळी जीव घालावी
असं।
तसेच आराधी आणि फार लांबून आलेली पाहुणी
माणसं
पहिली जीव घालावी
बरोबर आहे।
आणि लगेच सर्व माणसांना जेवण वाढण्याचा प्रयत्न
करावा
म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला वेळ होत नाही
नाही
कार्यक्रम गोंधळ असेल
बर
तर गुंजळी सांगेल त्याप्रमाणे घटाची पद्धत मांडून
मांडून
सारी रात्र ड्युटीवरती तेल जळून रात्रभर गोंधळ घालावा
घालावा
म्हणजे गोंधळाचा जागर
बर
साजरा होतो
होतो.
जस जस तेल जळ
तस तस भक्ताच्या पाठीमागचे विघ्न टळ
अशी एक म्हण आहे.
बरोबर आहे.
परंतु आजच्या काळात शहरात पुरेशी जागा नसल्याने
नसल्याने
गोंधळ लवकर आटोपतात.
बरोबर आहे.
परंतु रात्रभर गोंधळ घातल्यास अति उत्तम असतो.
असं
काही भक्त आपल्या आजारपणात
पणात
आपल्याला बरं वाटावं
वाटावं
आपल्याला चांगलं सुख यावं
यावं
म्हणून हातावर परडी घेतात
घेतात
किंवा आपल्या हातून अंबाबाईची चूक झाल्यास
झाल्यास
आणि ती फोड एखाद्या वाऱ्यावाल्या बाईने केल्यास
केल्यास
आजकाल आराधी म्हणून परडी घेतात
घेतात.
परडी घेताना गुरु करून
बर
गुरु साक्षीने परडी हातामध्ये घेतात
घेतात
अंबाला हळद लावून
लावून
त्या व्यक्तीला पाच बोट्या हळद लावून गुरु मंत्रोपदेशाने ती परडी हातावर घेतात.
बरोबर आहे.
रात्रभर गोंधळ करतात
करतात
आराधी व गोंधळी हे गाणं म्हणतात.
बरोबर आहे.
¡Suscríbete al canal!
अनुभूती. डोंगरात तप करीत असताना महिषासुर दैत्य तिला त्रास
देई
म्हणून अनुभूतीच्या हकेने
बार
तिच्या प्रार्थनेने अंबाबाई इथे प्रगटली.
प्रगटली
त्या तुळजा भवानीने
बार
महिषासुर दैत्याला 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवशी ठार केले.
केले
9 दिवसाची आठवण म्हणून देवीला 9 दिवस चांदीच्या पलंगावर विश्रांती करण्यासाठी तुळजापूर मंदिरात चांदीचा पलंग फार सुंदर आहे.
सुंदर आहे
त्याच पलंगावर देवी 9 दिवस विश्रांती घेत असते.
घेत असते
त्यावेळी एक भोपी भक्त आया बायांना कालवा करू नका
करू नका.
अंबा झोपली आहे.
झोपली आहे
तिला पदराने वारा घाला
असं
कसा म्हणत आहे
सांगा बरं आम्हाला.
आया बाया नु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा. आया बाया नु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा.
आया बाया नु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा. आया बाया नु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा.
आया बाया नु करू नका
आंबा विश्रांती घेऊन जागी होते
होते
तो दिवस दसऱ्याचा असतो.
बरोबर आहे.
जिकडे तिकडे आनंदी आनंद असतो
असतो.
अशा वेळी देवीला आंघोळ अभिषेक करतात
करतात.
उच्च वस्त्र नेसवतात
नेसवतात.
दाग दागिने अंगावर घालतात
घालतात.
ज्या वेळी अंबाबाईला सकाळी सकाळी आंघोळीला जागी करतात
करतात.
अशा वेळी एक भक्त काय म्हणत आहे
सांगा बरं आम्हाला.
अंबा माझी जागी झाली ना देवी माझी जागी झाली ना.
हिरवी चोळी बुट्टेदार
हिरवी चोळी
स्नान झाल्यावर
झाल्यावर
देवीला दाग दागिन्याने सजवतात
सजवतात
देवीची आरती करतात
करतात
देवी तुळजापूरच्या सर्व तीर्थावर जाऊन येत असते
येत असते
त्यामुळे गायमुख तीर्थ
बर
कल्लोळ तीर्थ
तीर्थ
घाटशील तीर्थ हे तीर्थ फार पवित्र मानतात
मानतात
कारण आंबा गुप्त रूपाने या ठिकाणी फिरत असते
बरोबर आहे
आंबाबाई संपूर्ण तुळजापुराला येडा मारून घाटशिळावर जाऊन हवेशीर बसते
बसते
येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची वाट पाहते
पाहते
असे हे घाटशिळ श्रीरामाने पवित्र केलेले आहे या ठिकाणी श्रीराम सुद्धा येऊन गेले
गेले
तिथे आंबाबाईने श्रीरामाला दर्शन देऊन
देऊन
आशीर्वाद दिला
दिला
आजही घाटशिळेला फार महत्व आहे
महत्व आहे
श्रीरामाच्या स्पर्शामुळ श्रीरामाच्या स्पर्शामुळ हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळ हो झालं पावन घाटशिळ
अंबा प्रत्यक्ष वेगळ्या रूपाने भक्तांची परीक्षा पाहत असते
पाहत असते
अंबाबाई हातात परडी घेऊन
घेऊन
भक्तांच्या दारी येते
येते
भक्तांचा जोगवा आनंदाने घेते
घेते
आणि आशीर्वाद देते.
असं
ज्यावेळी कोल्हापूरच्या राजाने देवीची निंदा केली
निंदा केली
त्यावेळी ह्या तुळजा भवानीने
भवानीने
त्याला चमत्कार दाखवला
दाखवला
परडी पोत कवड्याच्या माळा त्याच्या हाती घ्याव्या लागल्या
लागल्या.
जोगवा मागणे ही सुद्धा प्रथा फार भक्तिप्रिय आहे.
बरोबर आहे.
जोगवा मागणे हे अंबाबाईला फार आवडते
आवडते.
गोंधळाच्या कार्यक्रमात घर मालकाने आपल्या शेजारी पाच घरी जोगवा मागायचा असतो
मागायचा असतो.
त्या जोगव्यात जे मुठभर तांदूळ मिळेल
मिळेल
ते तांदूळ अंबाबाईच्या नैवेद्यामध्ये टाकावे
टाकावे
व त्याचा प्रसाद करावा
करावा.
अंबाबाईचा जोगवा
जोगवा
ही प्रथा फार फार वर्षापासून आहे.
बरोबर आहे.
चला आता आपण जोगवा मागूया
मागूया.
अंबाबाईचा जोगवा मागण अंबाबाईचा जोगवा मागण
अंबाबाईचा जोगवा मागण अंबाबाईचा जोगवा मागण
अंबाबाईचा जोगवा मागण अंबाबाईचा जोगवा मागण
अंबाबाईचा जोगवा मागण अंबाबाईचा जोगवा मागण.
तारी घालो लोटंगणा लोटंगणा हो लोटंगणा तारी घालो या लोटंगणा लोटंगणा हो लोटंगणा
अंबाबाईचा जोगवा मागण अंबाबाईचा जोगवा मागण अंबाबाईचा जोगवा मागण.
¡Gracias!